या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढे आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललं आहे. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या कर्करोगाच्या औषधांना 50 पेक्षाही अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाली आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार
डॉक्टर. अनेकदा कर्करोगाच्या काही रुग्णांना हातापायाला मुंग्या येणं किंवा आग होणं, वस्तू धरता न येणं अशी लक्षणं दिसतात, तर याबद्दल आपण काय सांगाल?
खरं सांगायचं तर ही कॅन्सरची लक्षणं नसतात. फार क्वचित वेळेला ही कॅन्सरची लक्षणं असतात, परंतु बहुतांशी तुमचा प्रश्न एका अर्थाने बरोबर आहे की कर्करुग्णांना ही लक्षणं दिसतात तर ती लक्षणं ही केमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी, ज्याला CIPN असं संबोधलं जातं, त्या गोष्टीमुळे असतात. की केमोथेरपी दिल्यानंतर रुग्णाच्या पेरिफेरल नर्व्ज म्हणजे मेंदू आणि मज्जारज्जू, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून लांब असणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्याला पेरिफेरल नर्व्ज असं म्हणतात, त्यांच्यावरती वाईट परिणाम होतो. मग हातापायांची बोटं असतील तिथपासून ही लक्षणं सुरू होतात आणि नंतर वरती वरती ही लक्षणं चढत येतात. म्हणजे पायाच्या बोटांना मुंग्या येणे, त्यांची आग होणे, ते बधीर होणे, मग घोट्याच्या ठिकाणी हीच लक्षणे येणे, मग गुडघ्याच्या ठिकाणी येणे, अशा स्वरूपाची लक्षणं ही पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये येताना दिसतात. तर मला असं वाटतं की ही लक्षणं कॅन्सरची नसून केमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथीची आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे.
श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल ID आहे care@rasayucancerclinic.com. mail ID पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. डॉक्टर, आत्ताच आपण ही न्यूरोपॅथीची लक्षणं सांगितलीत, तर ह्या न्यूरोपॅथीवरती उपचार होऊ शकतात का याबद्दल आपण काय सांगाल?
स्वाभाविकच आमच्याकडे दोन पद्धतीचे रुग्ण येताना दिसतात. एक, केमोथेरपी चालू आहे आणि आयुर्वेदीय चिकित्सा चालू आहे, आणि केमोथेरपी पूर्ण झालेली आहे आणि त्याचा रिकरन्स नको आहे म्हणून आयुर्वेदीय चिकित्सा घेण्याकरता मंडळी येतात. केमोथेरपीमध्ये काही विशिष्ट प्रकारची औषधं अशी आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या पेरिफेरल न्यूरोपॅथीचा प्रादुर्भाव होतो. ढोबळमानाने सांगायचं झालं तर 50% रुग्णांमध्ये ही न्यूरोपॅथी ही टॉक्सिसिटी म्हणून दिसते. तर ज्या वेळेला हे रुग्ण केमोथेरपी घेत असतात आणि आयुर्वेदीय चिकित्सा घेत असतात अशा रुग्णांमध्ये केमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी ही जवळपास 90% रुग्णांमध्ये होताना दिसतच नाही. हे आयुर्वेदीय चिकित्साचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. किंबहुना आयुर्वेद हा ऑन्कॉलॉजिस्टना किंवा आधुनिक शास्त्रांनासुद्धा ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या मार्गांने मदत करू शकतो त्याच्यातली ही एक महत्त्वाची बाब आहे. परदेशामध्ये आम्ही अनेक ऑन्कॉलॉजिस्टबरोबर किंवा डॉक्टरांबरोबर काम करतो, त्यावेळेला त्याही ऑन्कॉलॉजिस्ट किंवा शास्त्रज्ञांनी या गोष्टीला खूप एक महत्त्व दिलेलं आहे आणि ह्याचं मोठ्या प्रमाणावरती काम हे ऑलरेडी सुरू होऊ पाहत आहे. म्हणून मी जरूर असं म्हणेन की ही जी पेरिफेरल न्यूरोपॅथी असते ही केमोथेरपी चालू असताना आयुर्वेदीय चिकित्सा घेतली तर मुळीच होताना दिसत नाही. तर ज्या वेळेला केमोथेरपीच्या पश्चात रुग्ण आमच्याकडे येतात त्यावेळेला सुद्धा ही न्यूरोपॅथी मगाशी सांगितल्याप्रमाणेच 90% रुग्णांची न्यूरोपॅथी ही निश्चित बरी होते, फक्त त्याला नंतर घेतली तर त्याला लागणारा कालावधी थोडासा जास्त असतो, त्याबरोबर घेतली तर ती निर्माणच होत नाही. इथं एक गोष्ट महत्त्वाची मला नमूद करायची वाटते, ती म्हणजे केमोथेरपीबरोबर आयुर्वेदीय चिकित्सा घेता येऊ शकते का? तर ती घेता येऊ शकते आणि यामुळे केमोथेरपीचे कुठलेही इफेक्ट्स कमी होत नाहीत असे शेकडो रुग्णांच्या अनुभवांवरनं आमच्याकडे डेटा आहे. आणि आम्ही जो परदेशामध्ये काम करतो तिथेही आता हे सिद्ध झालेलं आहे की केमोथेरपी आणि आयुर्वेदीय चिकित्सा एकाच वेळेला घेऊन रुग्णाचा फायदा निश्चितपणे होतो. इथे मला एक महत्त्वाची रुग्ण आठवते, ते मुंबईच्या एक अतिशय धनाढ्य कुटुंबातील ही रुग्ण आहे. त्यांना ओव्हेरियन कॅन्सर डिटेक्ट झाला आणि अक्षरशः तो खूप ॲडव्हान्स्ड असाच डिटेक्ट झाला आणि डॉक्टरांनी हार्डली काही महिने त्या रुग्णाला दिले होते आणि नेमकं त्यांच्या घरामध्ये एक लग्न होतं. केमोथेरपी घ्यावी असं ऑन्कॉलॉजिस्टने सुचवलं, परंतु त्यांचा लाईफस्पॅन जो प्रेडिक्टेड लाईफस्पॅन होता तो इतका कमी होता की त्यांना त्या लग्नामुळे त्यांच्या घरामध्ये महत्त्वाची अडचण निर्माण झाली होती. आणि केवळ त्यांचं आयुष्य वाढवता येईल का एवढ्याच आशेने ही मंडळी आमच्या दवाखान्यामध्ये आली. केमोथेरपी चालू होती, आपली चिकित्सा चालू होती, त्या रुग्णाने केमोथेरपी अत्यंत उत्तम पद्धतीने टॉलरेट केली. एवढंच नव्हे तर 3 महिन्याचा लाईफस्पॅन दिलेला असताना 6 महिन्यानंतर होणारं लग्न 100% त्या महिलेने व्यवस्थित अटेंड केलं, कोणालाही जाणवलंसुद्धा नाही की यांना इतक्या मोठ्या प्रमाणाचा कॅन्सर आहे. केमोथेरपी निश्चितपणे चालू होती. दुर्दैवाचा भाग असा की काही काळानंतर त्यांना परत कॅन्सरचा प्रादुर्भाव झाला, परत केमोथेरपी दिली, परत आयुर्वेदीय चिकित्सा सातत्याने चालू होतीच. वस्तुस्थिती अशी आहे की सुमारे 18 सायकल्स 6-6 सायकल्सचे 3 सेशन्स ह्या रुग्णाने घेतले. पूर्णतः आयुर्वेदीय चिकित्सा त्याच्याबरोबर होती आणि केमोथेरपी आपला जो महत्त्वाचा आजचा विषय आहे, केमोथेरपी इंड्यूस्ड पेरिफेरल न्यूरोपॅथी या रुग्णाला अजिबात झाली नाही. म्हणजे केवळ 6 सायकल्स जे जनरली सांगितले जातात, या रुग्णाने 18 केमोथेरपीचे अनडिवायडेड सायकल्स घेऊनसुद्धा पेरिफेरल न्यूरोपॅथी झाली नाही. हे आयुर्वेदीय चिकित्सेचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. आणि असं एकच उदाहरण नव्हे तर अशी शेकडो उदाहरणे आमच्याकडे आहेत.
कर्करोगाची चिकित्सा करत असताना किमोथेरपीमुळे होणाऱ्या न्यूरोपॅथीच्या लक्षणांवर रुग्णांना मात करता येते, तसंच रसायन चिकित्सेचा न्यूरोपॅथीच्या रुग्णांना होणारा फायदा याबद्दल डॉक्टर आजच्या भागामध्ये आपण विस्तृत माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. श्रोते हो, आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा ईमेल आयडी आहे care@rasayucancerclinic.com. मेल आयडी पुन्हा एकदा care@rasayucancerclinic.com. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.